पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 16 मराठी। करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 16 करिंथकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय 16 यरुश्लेम येथील गोरगरिबांसाठी जमविलेली वर्गणी। आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी तिजविषयी मी गलतियातील मंडळास आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा। आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणास यश मिळत असेल त्याप्रमाणे आपल्याजवळ द्रव्य जमा करून ठेवावे, यासाठी की मी येईन तेव्हा वर्गण्या होऊ नये। मी येईन तेव्हा ज्या कोणास तुम्ही पत्र देऊन मान्य कराल त्यास तुमचा धर्मदाय यरुश्लेमास पोहोचविण्याकरता मी पाठविन। मीही जावे असे योग्य दिसल्यास ते माझ्याबरोबर येतील। खाजगी बाबी व निरोप घेणे मी जाताना मासेदोनियातून तुम्हाकडे येईन, कारण मी मासेदोनियातून नीट जाणार आहे, पण कदाचित तुम्हाजवळ राहीन व हिवाळाही घालवीन, यासाठी की मला जावयाचे असेल तिकडे तुम्ही मला वाटेस लावावे, कारण आता तुम्हास केवळ भेटून जावे अशी माझी इच्छा नाही, तर प्रभूची इच्छा असल्यास मी काही दिवस तुम्हाजवळ राहीन अशी आशा आहे। तरी 50व्या दिवसाच्या सणापर्यंत मी इफिस येथे राहीन, कारण मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार मत्साठी उघडले आहे आणि विरोध करणारे पुष्कळच आहेत। तिमथ्य आल्यास त्याने तुमच्याजवळ निर्भयपणाने रहावे म्हणून खबरदारी घ्या, कारण जसा मी तसा तोही प्रभूचे काम करणार आहे। यास्तव कोणी त्याला तुच्छ मानू नये, तर त्याने मजकडे यावे म्हणून त्याला सुखरूपपणे वाटेस लावा, कारण मीही त्याची बंधुजनासह येण्याची वाट पाहत आहे। आपला बंधू अपोलोस ह्याने बंधुजनाबरोबर तुम्हाकडे यावे म्हणून मी त्याला फार विनवणी केली, तथापि आताच यावे अशी त्याची इच्छा अगदी नव्हती। सवड होईल तेव्हा तो येईल। सावध असा, विश्वासात स्थिर रहा, मर्दासारखे वागा, खंबीर व्हा, तुमचे सर्व काही कार्य प्रीतीने व्हावे। बंधुजन हो, तुम्हाला स्तेफनाच्या घराण्याची माहिती आहे, ते अखयाचे प्रथम फळ आहे आणि त्यांनी आपणास पवित्र जनांच्या सेवेला वाहून दिले आहे। अशाच आणि जो कोणी सेवेत सहाय्य करतो व श्रम करतो त्यास तुम्ही मान्य असावे अशी मी तुम्हास विनंती करतो। स्तेफना, परतुनात व अखाईका हे आल्याने मला आनंद झाला आहे, कारण तुम्ही नसल्याची उणीव त्यांनी भरून काढली आहे। त्यांनी माझ्या व तुमच्या आत्म्यास विश्रांती दिली आहे, यास्तव तुम्ही अशास मान द्यावा। आशियातल्या मंडळ्या तुम्हास सलाम सांगतात। अक्विल्ला आणि प्रिस्का ही व त्यांच्या घरात जी मंडळी जमत असते तीही तुम्हास प्रभूमध्ये फार फार सलाम सांगतात। सर्व बंधू तुम्हास सलाम सांगतात। पवित्र चुंबनाने एकमेकास सलाम करा। मज पौलाचा स्वदस्तूरचा सलाम। जर कोणी प्रभूवर प्रीती करत नाही तर तो शापभ्रष्ट असो। मारणाथा, जे प्रभू येशू ये। प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो। ख्रिस्त येशूमध्ये माझी प्रीती तुम्हा सर्वासह असो। आमेन।